नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज दुपारी 3 वाजेपर्यंत 96% मतदान झालं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. मतमोजणी आजच होणार आहे. राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात 2 सप्टेंबरला जारी केलेला GR अर्थात शासन निर्णय मागे घ्यावा किंवा त्यात स्पष्टता आणावी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या GRमध्ये मोघम शब्द योजना असल्यानं सरसकट मराठा समाज OBC मध्ये येऊ शकतो आणि OBC तल्या लहान घटकांचं नुकसान होऊ शकतं असं या पत्रात म्हटलं आहे. नेपाळमध्ये समाज माध्यमांवरच्या बंदीविरोधात तरुणांच्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं असून प्रधानमंत्री KP शर्मा ओली यांच्यासह नेपाळच्या अन्य 4 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. नेपाळमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू होत असून अबुधाबी इथं होणाऱ्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात लढत होईल. भारताचा पहिला सामना उद्या दुबईत UAEच्या संघाशी तर येत्या 14 तारखेला पाकिस्तानबरोबर होणार आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 314 अंकांची वाढ झाली आणि तो 81,101 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 95 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 24,869 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.